उत्पत्ति अध्याय 17. अब्राम 99 वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन दिले व त्यास म्हटले, मी सर्व शक्तिमान देव आहे, माझ्या समक्ष ते चाल आणि सात्विकतेने राहा. तू असे करशील तर मी माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये एक करार करीन आणि मी तुला अनेक पटींनी वाढवीन असे अभिवचन देतो. मग अब्रामाने देवास लवून नमन केले आणि देव त्यास म्हणाला, पहा तुझ्यासोबत माझा करार असा आहे, तू अनेक राष्ट्रांचा महान पिता होशील. इथून पुढे तुझे नाव अब्राम असणार नाही तर तुझे नाव अब्राहम असे होईल, कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता असे नेमले आहे. मी तुला भरपूर संतती देईन आणि मी तुझ्यापासून नवीन राष्ट्रे उदयास आणीन आणि तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील. मी तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणि तुझ्या वंशजांमध्येही पिढ्यान पिढ्या कायम लागू राहील असा सनातन करार करीन. तो असा की मी तुझा आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांचा देव होईन. ज्या प्रदेशामध्ये तू राहत आहेस तो म्हणजे कनान देश मी तुला व तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन आणि मी तुमचा देव होईन. नंतर देव अब्रामाला पुढे म्हणाला, आता या करारातील तुझा भाग हा असा, तू माझा करार पाळावा आणि तू तुझ्या मागे तुझ्या वंशजांनी पिढ्यान पिढ्या पाळावयाचा माझा करार पाळावा. माझा करार जो तू आणि तुझ्या मागे तुझ्या संतानाने पाळावयाचा तो हा की तुमच्यातील प्रत्येक पुरुषांची सुंता व्हावी. माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये असलेला करार हा तुम्ही आपली सुंता करून घ्यावी. पिढ्यान पिढ्या तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची व त्याच्या जन्मानंतर 8 दिवसांनी सुंता करावी. मग तो पुरुष तुझ्या कुटुंबात जन्मलेला असो किंवा तो तुझ्या वंशातला नसून परक्यापासून पैसा देऊन घेतलेला असो, अशा रीतीने तुझ्या राष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करावी. मग तो तुझ्या कुटुंबातील असो किंवा विकत घेतलेल्या गुलामांच्या कुटुंबात जन्मलेला असो, तुझ्या व माझ्यामध्ये केलेला करार या खुणेवरून कायम राहील. ज्या कोणाची सुंता झाली नाही अशा पुरुषाला त्याच्या लोकातून बाहेर टाकावे, कारण त्याने माझा करार मोडला आहे. देव अब्राहमाला म्हणाला, तुझी पत्नी साराय हिला येथून पुढे साराय असे संबोधू नको, त्याऐवजी तिचे नाव सारा असे होईल. मी तिला आशीर्वादित करीन आणि मी तुला तिच्यापासून मुलगा देईन. मी तिला आशीर्वादित करीन आणि ती अनेक राष्ट्रांची माता होईल. लोकांचे राजे तिच्यापासून निपसतील. अब्राहमाने देवाला लवून नमन केले आणि तो हसला. तो मनात म्हणाला, 100 वर्षांच्या मनुष्यास मुलगा होणे शक्य आहे का आणि सारा जी 90 वर्षांची आहे तिला मुलगा होऊ शकेल का? अब्राम देवाला म्हणाला, इश्माईल तुझ्या समोर जगावा तेवढे पुरे. देव म्हणाला, नाही, परंतु तुझी पत्नी सारा हिलाच मुलगा होईल आणि त्याचे नाव तू इसहाक असे ठेव. मी त्याच्याशी निरंतरचा करार करीन. तो करार त्याच्यानंतर त्याच्या वंशजांसोबत निरंतर असेल. तू मला इश्माईलाविषयी विचारलेस ते मी ऐकले आहे. पहा, मी आतापासून पुढे त्यास आशीर्वाद देईन आणि त्यास फलद्रूप करीन आणि त्यास बहुगुणित करीन. तो 12 सरदारांच्या वंशांचा पिता होईल आणि मी त्यास एक मोठे राष्ट्र करीन. परंतु मी इसहाकाबरोबर माझा करार स्थापीन, ज्याला सारा पुढल्या वर्षी याच वेळी जन्म देईल. देवाने त्याच्याशी बोलणे संपवल्यावर देव अब्राहमापासून वर गेला. त्यानंतर अब्राहमाने त्याचा मुलगा इश्माईल आणि त्याच्या घराण्यात जन्मलेले आणि जे सर्व मोल देऊन विकत घेतलेले अशा सगळ्या पुरुषांना एकत्र केले आणि देवाने सांगितल्याप्रमाणेच त्याच्या घरातील सर्व पुरुषांची त्या एकाच दिवशी सुंता केली. अब्राहम 99 वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली आणि त्याचा मुलगा इश्माईल 13 वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली. अब्राहम आणि त्याचा मुलगा इश्माईल या दोघांची एकाच दिवशी सुंता झाली. त्याच्या घरी जन्मलेले व त्याने विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष यांचीही त्याच्या बरोबर सुंता झाली.